नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोयचो जीएसडीपी आंकडो 30% वेल्यान 27% पावला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. सरकारान टॅक्सी एग्रीगेटरा विशींचो मसुदो धोरण तयार केला तो रद्द करचो अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी आयज विधानसभेत केल्या. आखाती देशांत चलिल्ल्या गॅराच्या परिस्थितीच्या फाटभुंयेर रांदपाक लागपी गॅसाचो उणावा विशीं संबंधीत केंद्रीय मंत्रालयाकडेन पत्रवेव्हार केला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. पणजे महापालिका वेंचणुके खातीरचो जाहीर प्रचार आयज सोंपलो. आता पुराय खबरो. गोंय राज्याची आर्थिक स्थिती शाबूत दवरून आर्थिक नियोजन करपाच्या नदरेंतल्यान सरकारान काम करचें. राज्याचो रिणाचो आंकडो वाडटा. काडिल्लें रीण सरकार कशा पद्दतीन फारीक करतलो काय असो प्रस्न बाणावलेचे आमदार वेंजी वेगश हांणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांकां केलो. ह्या वेळार गोंयचो जीएसडीपी आंकडो 30% वेल्यान 27% पावला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. जाल्यार ही आंकडेवारी 25% हाडपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशी माहिती तांणी दिली. गोंय राज्याची आर्थिक परिस्थिती घटमूट आसून 2021 वर्सा सावन सरप्लस बजेट आसून एफआरबीएम लिमिटा प्रमाण आसा अशें म्हळां. केंद्र सरकाराच्या विशेष आर्थिक सहाय्य येवजणेवरवीं कॅपिटल इन्वेस्टमेंटा खातीर सरकार फुडल्या आर्थिक वर्साक 4,500 ते 5,000 रुपया घेवपाची येवजिता अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. निती आयोगान गोंय राज्याक फिस्कल मॅनेजमेंटाच्या पांवड्यार 3rd नंबर दिला अशें मुखेलमंत्र्यान सांगले. ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सरकार रीण काडून सण करता असो आरोप करीत 2022 ते अजून मेरेन सरकारान 677 कोटी रुपया फक्त वेगवेगळ्या कार्यावळीच्या आयोजना खातीर खर्च केला अशें सांगले. सरकारान अशें खर्च करचे टाळचे अशी सुचोवणी तांणी मुखेलमंत्र्यांक ह्या वेळार दिली. जाल्यार आमदार विरेश बोरकार हांणी विनियोग प्रमाणपत्र दिवन आशिल्ल्या कारणान बरीचशी कामां आडकून उरल्यात अशें सभाघराच्या नदरेक हाडून दिले. संवसारीक बायलां दिसा निमतान कल्याण आश्रम गोंय बेंद्रोडे केपे फाट्यान एक खाशेली कार्यावळ घडून हाडली. समाजातल्या बायलांचे योगदान आनी तांचे सशक्तीकरण हांचेर ह्या कार्यावळीत भर दिल्लो. कल्याण आश्रम गोंयचे अध्यक्ष वेकू गावडे हांच्या हाजिरेंत ह्या कार्यावळीचे उक्तावण जाले. ह्या वेळार उलयतना तांणी बायलांक संघटीत जावन समाजाच्या उदरगतीत योगदान दिवपाचे आवाहन केले. ह्या कार्यावळीक मुखेल वक्ता म्हणून सरिता बोरकार हजर आशिल्ली. तांणी बायलांची भलायकी शिक्षण आनी आत्मनिर्भरता ह्या विशयाचेर मोलादीक कल्पना मांडली. विशाखा वेळी हांणी सगळ्या सोयऱ्यांक येवकार दिवन कार्यावळीची सुरवात केली. संस्थेचे सचिव काशिनाथ गावडे हांणी आपल्या प्रस्तावनाच्या उलोवपांत कार्यावळीचो हेत स्पश्ट केलो. ह्या कार्यावळीचें खाशेलें आकर्षण म्हणल्यार गांवांतल्या 6 ज्येष्ठ बायलांचो समाजाक तांणी दिल्ल्या योगदाना खातीर संस्थेची बायलां मुखेली कुंतल केळकार हांणी भोवमान केलो. सरकारान टॅक्सी एग्रीगेटरा विशींचो मसुदो धोरण तयार केला तो रद्द करचो अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी विधानसभेत केली. प्रस्नोत्तराच्या वराक तांणी गोंयांतल्या टॅक्सी वेवसायिकांचो विशय सुटावो करपाक सरकार कितें उपाय येवजण करता असो प्रस्न केलो. तशेंच सरकारान जो एग्रीगेटर मसुदो धोरण तयार केला ताका 93% टॅक्सी वेवसायिकांनी म्हळ्यार सुमार 3,803 विरोधी करपी अर्ज सादर करून विरोध केला. जाल्यार फक्त 290 जणांनी ह्या मसुद्याक सहमती दाखयल्या अशें सभाघराच्या नदरेक हाडून दिले. 8 महिने जाले तरी लेगीत सरकार संबंधित प्रस्न सुटावो करपाक अपेसी थारला असो आरोप तांणी ह्या वेळार केलो.
Specific enforcements exist with the government to ensure that the taxi aggregator do not deduct commission or impose any algorithm pricing. And if you have a mechanism, whether any inspections you have done, if you have done any penalties or violations have been recorded so far.
यावर मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी एकदा नवी डिजिटल टॅक्सी धोरण तयार झाले काय आदलो मसुदो धोरण रद्द जातलो असे सांगले.
ताका क्लियर कट सांगता हांव. डिजिटल टॅक्सी पॉलिसी फायनलायज झाली काय तो अबेन्स असा पळय न्ही, दॅट इज अन ऑटोमॅटिकली स्क्रॅप.
ह्या प्रस्नाक जाप दितना येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिनो हांणी सध्या भाजी आनी किराणाचे सामान लेगीत ऑनलायन जाला अशें म्हणत गोंयचो टॅक्सी वेवसाय डिजिटल जावप म्हत्वाचें आसा. पर्यटकांक तशेंच थळाव्या लोकांक ह्या डिजिटल माध्यमांतल्यान टॅक्सीची बरी सेवा मेळटली अशें म्हळें. तशेंच टॅक्सी वेवसायिकांचे प्रस्न सुटावे करपाक फुडल्या 8 दिसां भितर येरादारी खात्याच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका जातली. ह्या बसकेंत टॅक्सीकारांचे जे बारीक सारीक प्रस्न उरल्यात ते सुटावे करपाच्या नदरेंतल्यान काम करतले अशी माहिती मंत्री मॉविन गुदिनो हांणी दिली.
टॅक्सी प्रॉब्लेम जे आसा एक लिगसी प्रॉब्लेम. गोयन फर्स्ट टायम मिटींग हे ते बरेचशे पॉझिटिव्ह आशिल्ले, पॉझिटिव्ह इतले आशिल्ले थोडे जाण सोडून जे तांकां आमी एक नवीन कितें फॉर्म्युला दिले. 2 वरां सुमार मान्य मुख्यमंत्री आशिल्ले, आमी सगळ्यांचे आयकून गेले. एक ल्हानसो ग्रुप दोग तीग जाण नांवां काडना, आमकां एपूच नाका म्हणपाक लागले, आमकां डिजिटल प्लॅटफॉर्मूच नाका. फुडारा तरी कसलेय प्लॅनिंग करतले जाल्यार प्लॅनिंग कित्याचेर जाता? वी नीड द डेटा.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. आखाते देशात चलिल्ल्या गॅर्राच्या परिस्थितीच्या फाटभुयेर रांदपाक लागपी गॅसीचो उणाव जाता. हाचो थेट परिणाम गोंयच्या प्रत्येक घरासयत हॉटेल वेवसायाचेरूय जातलो. सरकारान हे विशीं पेट्रोलियम मंत्रालयाक पत्र बरोवन प्रस्न सुटावो करचो अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमाव हांणी शुन्य वराक केली. हे विशीं संबंधित केंद्रीय मंत्रालया कडेन पत्र वेव्हार केला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हांणी लायटीची वाढीव बिलां वीज गिरायकां खातीर शॉक दिवपी थारल्या, बिलांचो मोल उणो करचो अशी मागणी शुन्य वराक केली. ह्यावेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी उण्या लोडाचे वीज जोडणी घेवन लोक चड लायटीचो उपेग करतात ताका लागून दंड दिल्ल्यान बिलाच्या मोलान वाढ जाल्या अशें सांगले. पेडणेची मामलेदार बिल्डींग सामकी बाबत स्थितीन आसा. थंय यो वच करपाक त्रास जाता. लिफ्ट नाशिल्ल्यान जाणट्यांक त्रास जाता. पेडण्यान आयटीएच्या कुशीक भौशीक बांदकाम खात्याची 8,000 चौखण मीटर सुवात आसा. हे सुवातीत ही बिल्डींग बांदची अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकार हांणी शुन्य वराक केली. राज्यात एन्टी रेबीस वासिनांचो उणाव आसा. सध्या राज्यात हे वासीन उपलब्ध ना. हाका लागून रेबीस जालो सुणो चावलो जाल्यार लोकांच्या जिवाक धोको तयार जाता. हो प्रस्न सुटावो करपाक सरकारान जाता तितले बेगीन ही वासिनां उपलब्ध करची कारण खासगी हॉस्पिटलांनी लेगीत ही वासिनां उपलब्ध ना अशें सभाघराच्या नदरेक हाडलें. हो प्रस्न सुटावो करपाचे उतर ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिले. गोंय वैजकीय महाविद्यालय हॉस्पिटलांत ऑपरेशना खातीर आयिल्ल्या दुयेंतींक आनी व्हेंटिलेटरा सयत आयसीयू खाटांचो उणाव आशिल्ल्यान ऑपरेशनां फुडें धुकलतात अशें आमदार चंद्रकांत शेटये हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. भलायकी खात्यान हो प्रस्न जाता तितल्या बेगीन सुटावो करचो अशी मागणी तांणी ह्या वेळार केली. हेडग्या कुत्रांचो प्रस्न कोलवा वाठारांत उप्रासला. हाका लागून दर्यादेगेर येवपी पर्यटक तशेंच थळाव्या लोकांच्या सुरक्षेचो प्रस्न उपस्थित जाता. सरकारान जाता तितल्या बेगीन हो प्रस्न सुटावो करचो अशी मागणी बाणावलेचे आमदार वेंझी वेगश हांणी केली. जाल्यार आमदार विरेश बोरकार हांणी दिवचल कारापूर हांगा हाली बिबट्याच्या हल्ल्याची वाडटी प्रकरणा कडेन लक्ष वेधून लोक आतां भियेल्यात देखून रान खात्यान जाता तितल्या बेगीन हो प्रस्न सुटावो करचो तशेंच रानां नश्ट करून प्रकल्पांक मान्यताय दिवची न्हय कारण ताका लागून रानटी जनावरांचे राबितो करपाची सुवात ना जाता अशें सांगले. पणजी महापालिका वेंचणुके खातीरचो जाहीर प्रचार आज सोंपलो. पणजे महापालिकेच्या 30 प्रभागां खातीर 69 उमेदवार वेंचणूक रिंगणांत आसात. पणजे महापालिके खातीर बुधवारा 11 मार्चाक मतदान जातलें. बाबूश मनसेरा तांच्या फुडारपणा खाला भाजपा पॅनल आनी उत्पल परिकार हांच्या फुडारपणा खाला बाबूश मनसेरा पॅनला मदीं थेट लढत जातली. प्रचाराच्या निमण्या दिसा उत्पल परिकार हांणी पणजे खातीर जाहीरनामो जाहीर केलो. जाहीर प्रचार सोपिल्ल्यान उत्तर गोंय जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेच्या 163 कलमा खाला जमावबंदीचो आदेश जारी केला. हो आदेश आयज 9 मार्च सावन सकाळी 8 ते मतदान सोंपे मेरेन 11 मार्च मेरेन सांजे 6 मेरेन चालू आसतलो. हाका लागून 4 परस चड लोकांचो जमाव वा सभा घेवपाचेर बंदी आसतली. म्हापशेच्या सेंट झेवियर महाविद्यालयान 17 मार्चाक ओपन लॅब दीस आयोजित केला. ह्या दिसा तांणी राज्यभरांतल्या 8वी ते 12वी मेरेनच्या विद्यार्थ्यांक विज्ञान प्रयोगशाळा पळोवपाक आपोवणें दिला. माध्यमीक शाळा आनी महाविद्यालय हांचे भितर समन्वय उरचो म्हण अशे तरेची कार्यावळ आयोजित केल्या अशें सेंट झेवियर महाविद्यालयाच्या जाळवणदारांनी सांगले. ज्यो शाळा ह्या ओपन लॅब दीस संदीचो लाव घेवपाक सोदतात तांणी दरेकी 20 विद्यार्थ्यांच्या एका पंगडासयत आनी एका शिक्षकाच्या फुडारपणा खाला हो प्रयोगशाळेक भेट दिवची अशें ह्या विशींच्या खबरेंत म्हळां. गोवा पर्यटन खातें आनी साखळी शिगमोत्सव समिती हांच्या जोडपालवान फाल्यां 10 तारखेक आनी परवां 11 मार्च अशे 2 दीस लोकोत्सव 2026 कार्यावळ जातली. साखळी रविंद्र भवना लागीं सांजवेळा 3:30 वरांचेर जावपी उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत आसतले तर खास सोयरी म्हण सुलक्षणा सावंत आनी साखळेची नगरपालिकेची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हजर आसतली. गोवा जीएसबी स्पोर्ट्स अँड चॅरिटेबल ट्रस्टाच्या जीएसबी युनिटी कप क्रिकेट लीग खेळात डेस्टर्स अँड मोयर एव्हेंजर्सान केके स्ट्रायकर्सांचेर 9 धावण्यांनी हार घाली तर गोवा फुटबॉल असोसिएशनाच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल सर्तीत वास्को स्पोर्ट्स क्लबान चर्चिल ब्रदर्स पंगडाक 2-1 गोल फरकान हारयले. पणजी वेळशाळेन नोंद केल्या त्या प्रमाण आज पणजेंत चडांत चड तापमान 32.6 डिग्री सेल्सियस तर उण्यांत उणें 24.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोयचो जीएसडीपी आंकडो 30% वयल्यान 27% पावला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. सरकारान टॅक्सी एग्रीगेटरा विशींचो मसुदो धोरण तयार केला तो रद्द करचो अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी आयज विधानसभेत केल्या. पणजे महापालिका वेंचणुके खातीरचो जाहीर प्रचार आयज सोंपलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.